श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 36वा श्लोक आहे, तो आपण पाहणार आहोत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपण पाहिलं हे 10 श्लोक जे आहेत त्याचा शेवटचा चरण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा आलेला आहे. आता पुन्हा पुन्हा ते सांगतायत की राम आपल्या दासाची भक्तांची उपेक्षा करत नाही, हे कळलं थोडं थोडं. पण मग हा राम आहे कुठे, त्याला शोधायचं कुठे, ते ह्या पहिल्या चरणात सांगतायत. सदा सर्वदा देव सन्निध आहे. देव कुठे आहे, भगवंत कुठे आहे, असं जर आपल्याला शोधायचं असेल तर भगवद्गीतेनं म्हटलं आहे तसं, ईश्वर सर्व भूतानां हृद्येशेर्जुन तिष्ठती. तो आपल्या अंतःकरणात आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण फिरत राहतो, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर देवाला शोधायला. जे मोठे मोठे संत झाले ते देखील पहिल्यांदा शोधात फिरत राहिले, देवाच्या शोधात सद्गुरूंच्या शोधात फिरत राहिले. तसं इथं म्हटलं आहे सदा सर्वदा नेहमीच अमुक वेळेला असं नाही. देव सन्निध अगदी जवळ, खरं सांगायचं म्हणजे तो अगदी जवळ आहे हे सुद्धा अलीकडे झालं. तोच आपण आहोत ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्याला ते कळलेलं नाही आणि त्यामुळे हा गोंधळ होतो. मी इथं म्हणत आहे सदा सर्वदा देव सन्निध आहे, होता नव्हे, पुढे असणारही नव्हे, आहे, अखंड आहे. आणि काय करतो आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. धारिष्ट कोणाचं पाहायचं, जो दास आहे भक्त आहे त्याचा. सामान्य मंडळी जी आहेत जी रामाची उपासना करत नाहीत, भगवंताच्या पूजा अर्चा नामस्मरण काहीच करत नाहीत, त्यांच्याबद्दल इथं ते काय बोलत नाहीत. ते म्हणतात की असा जो भक्त आहे दास आहे त्याचं धारिष्ट पाहतात, कृपाळूही आहे पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी, कसोटी घेण्यासाठी काही आपत्ती देखील त्याच्यावर कोसळतात. भक्त आहे म्हणजे त्याच्यावर काही आपत्ती कोसळणार नाही असा जर कोणाचा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाला संसारात असताना देह आहे तोपर्यंत नाना प्रकारची संकटं येणार, त्रिविध ताप आहेत ते त्याला पोळणार, पण ते पोळत असताना देखील एकीकडे कृपाळूपणाचा वरद हस्त आहे आणि एकीकडे त्याची परीक्षाही घेत आहेत. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट, खूप धारिष्ट पाहत नाही अल्प, पण भगवंताच्या दृष्टीने जे अल्प आहे ते आपल्याला देखील खूप मोठं वाटतं, एवढं धारिष्ट आणायचं कुठनं, पण ते म्हणतात अल्पधारिष्ट पुरे. हे अल्पधारिष्ट दाखवताना भगवंतावर निष्ठा असावी लागते की तो माझा आहे मी त्याचा आहे. मग साहेब बारीक सारीक गोष्टी असतील तर त्या मोठ्या धीराने त्याला तोंड द्यायचा, कारण तो कृपाळू आहे, दयाळू आहे, दीनानाथ आहे, मी त्याला धरलेला आहे तर तो माझी काळजी घेईलच घेईल. आई मुलाची काळजी घेते पण मुलाला काही गोष्टी कराव्याच लागतात, सगळंच आई करेल म्हणून चालत नाही. तसं इथं आपण आपल्या प्रयत्नांची धैर्याची पराकाष्ठा केली पाहिजे, मग कृपाळूपणे तो आपल्याला सांभाळतो. पुढे पुन्हा ते म्हणतात तो आहे कसा, सुखानंद आनंद कैवल्यदानी. तो सुखस्वरूप आहे, देवाच्या ठिकाणी दुःख नाही, आपल्याला दुःख आहे, मानवाला दुःख आहे, कारण तो देहाला मी म्हणतो, संसारात गुंततो आणि मग सुखदुःखाच्या गटंगळ्या खात राहतो. पण भगवंताच्या ठिकाणी फक्त सुखच आहे, म्हणून ते म्हणतात सुख आनंद आनंद. भगवंत कसा आहे, आनंदरूप, सुखरूप, असा आहे शांतिरूप, तृप्तिरूप, तसं सगळ्या ठिकाणी आहे. तो तृप्त आहे, शांत आहे. आणखी एक पुढं त्यांनी त्याला शब्द लावला आहे, कैवल्यदानी. जी व्यक्ती शरण येईल त्याला कैवल्य म्हणजे मोक्ष द्यायला तो समर्थही आहे आणि दानशूरही आहे. या दोन्ही गोष्टी पुन्हा लक्षात घेतल्या पाहिजेत. एखादा समर्थ असतो पण तो दानशूर असेलच असं सांगता येत नाही. पैसा आहे खूप पण देण्याची इच्छा नाही. शक्ती आहे पण कोणाला मदत करण्याची इच्छा नाही. काय उपयोग त्याचा? आणि एखाद्याला इच्छा खूप आहे पण सामर्थ्यच नाही कसलं, ना शक्ती, ना पैसा, ना ऐश्वर, काहीच नाही आहे, तो मदत काय करणार? म्हणजे ह्या ठिकाणी सामर्थ्य आणि दानशूरता दोन्ही एका ठिकाणी आला आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे कैवल्यदानी, सुखानंद आनंद कैवल्यदानी. आणि मग पुन्हा तो चरण आला आहे, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. राम हा दासाचा अभिमानी असल्यामुळे तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही. हा चरण पुन्हा पुन्हा 10 वेळेला का आलेला आहे? तर भक्ताला दासाला ही खात्री असायला पाहिजे की तो माझी उपेक्षा करणार नाही, तो निश्चित माझ्या पाठीमागं आहे. संकटे येणार येऊ देत पण मी त्याला तोंड देईन अशा एका खात्रीनं तो उभा राहतो. त्यासाठी हा चरण पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.